अद्वैत जीवनाचा मूलाधार मंत्र अद्वैत ओम प्राणाय स्वाहा अप्राणाय स्वाहा तत्त्वम् अद्वैत अस्वितम् ओम शब्द प्रयोगात आणि भावनेत उत्पत्ती संतुलन आणि परिवारात्मक भाव निरंतर समावलेले आहेत. अप्राणाय स्वाहा भावात देखील प्राणवायूचा भाव आहे. पण त्यास बाहेर जाणाऱ्या श्वासाची अनुभूती आहे. अद्वैत शब्दाचा मूलाधार भाव आहे. एकुलता एक ब्रह्मस्वरूप एकुलते एक ब्रह्मस्वरूप जे निरंतर भासते आणि अनुभवास येते. अद्वैत हेच एकुलते एक ब्रह्मस्वरूप.